लग्नाची खरेदी आणि एक्झामची तयारी कधीच संपता संपत नाही. कितीही केलं तरी वाटतं की यार काहीतरी राहिलेलंच आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ. आणि एक्झामचा विषय म्हटला ना की लगेचच नकोसं वाटतं बरं का. रादर मला तर लहान मुलांना बघून काय वाटतं माहितीये का, की बापरे यांना अजून किती शिकायचं बाकी आहे. बरं झालं आपलं आटोपलंय लवकर शिक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी, आणि इथून पुढे आता आपल्याला जास्त अभ्यास वगैरे करायचा नाही आहे, एक्झाम्स द्यायच्या नाही आहेत. पण हे सुद्धा तितकंच खरं आहे ना की ते जे लहान मुलं असतात त्यांचा अभ्यास आत्ता सुरू झाला आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी ते ओके आहे. आता एक्झामचा विषय निघाला आहे तर ते यासाठी की उद्यापासून HSC बोर्डाच्या म्हणजे 12वीच्या उद्यापासून एक्झाम सुरू होत आहेत. जे सगळे आत्ता मला ऐकतायत किंवा आपले नांदेडमधले जितके सगळे स्टुडंट्स एक्झाम देणार आहेत ना उद्यापासून 12वीची, सगळे 12वीचे जे स्टुडंट्स आहेत ज्यांनी खूप मेहनत केली आहे वर्षभर, त्या सगळ्यांना माझ्याकडून रेड एफ एमकडून आणि सगळ्या नांदेडकडून उद्याच्या एक्झामसाठी आणि उद्यापासून पुढे जितके दिवस एक्झाम चालणार आहे तोपर्यंत सगळ्या तुमच्या पेपरसाठी तुम्हाला खूप 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 जास्त शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. तुमच्या सगळ्यांच्या एक्झाम छान जाणार आहेत. आणि कसं होतं माहिती आहे का, 12वीची एक्झाम आहे ती डिसाइडिंग एक्झाम असते, म्हणजे पुढे करिअर काय करायचं वगैरे या सगळ्या गोष्टीमुळे थोडंसं टेन्शन असतं मनामध्ये. पण हॅशटॅग टेन्शन नको बरं का, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाहीये. अगदी कूल माइंडनी एक्झामला जायचं आहे. तुमच्या सगळ्यांची एक्झाम खूप छान जाणार आहे. जर का आत्ता कुणी 12वीचे स्टुडंट्स मला ऐकत असतील ना, किंवा त्यांचे पालक किंवा त्यांचे पेरेंट्स वगैरे आत्ता ऐकत असतील, तर पटकन व्हॉट्सअपवरती एक हाय मेसेज टाका मला, म्हणजे आपण 1-to-1 डायरेक्ट बोलूयात. 9607007935 हा माझा नंबर आहे. पटकन कॉल करा किंवा व्हॉट्सअपवरती एक हाय मेसेज टाका. 9607007935 माझा नंबर आहे. 12वीचे सगळे स्टुडंट्स तुम्हाला एक्झामसाठी ऑल द बेस्ट आहे. एक्झाम्स बद्दल आणि त्याच्यासाठी काय ट्रिक्स यूज करायच्या शांत राहण्यासाठी आणि पेपर्स छान जाण्यासाठी मी सगळं सांगेन तुम्हाला. बोलूयात आपण एक्झाम बद्दल थोड्याच वेळामध्ये. स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.